सुपर हिट 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूँ आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो वर्ल्ड कप मधली कालची मॅच इंडिया वर्सेस न्यूझीलंड होईल असं आपल्याला वाटलं होतं, पण पावसानं विघ्न आणलं आणि मॅच काही झालीच नाही, मॅच कॅन्सल झाली। बिचारे सगळे प्रेक्षक जे मॅच बघायला गेले होते ना मैदानामध्ये, त्या सगळ्यांचा मूड ऑफ झाला। नॉटिंगहम पासून 40 मैल अंतरावरती लिस्टर नावाचं एक गाव आहे बरं का, आणि ह्या गावामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपले भारतीय लोक राहतात। इंडियाची मॅच असल्यामुळं त्या ठिकाणी सगळे जे काही भारतीय होते त्यांनी गर्दी केली होती, पण पावसामुळे मॅच कॅन्सल झाली आणि त्या सगळ्यांना आल्या पावली माघारी फिरावं लागलं। सो सध्या आपल्याकडे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, आणि पावसाळ्यामध्ये कसं ना म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवून कराव्या लागतात। म्हणजे एखाद्याची लग्नाची तारीख धरायची आहे, बारशाचा घरी कार्यक्रम असेल तर पाऊस तर येणार नाही ना, याची आपल्याला भीती वाटते नाही का? नाहीतर मग आहेच आहे सगळ्या मंडपामध्ये चिखलच चिखल। सांगू मला की पावसामुळे कधी तुमच्या एखाद्या कार्यात विघ्न आलं होतं का? तुमच्या एखाद्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला होता का? पावसामुळे तुमच्या एखाद्या कार्यक्रमाचा असा कधी बट्ट्याबोळ झाला होता का? अचानक पाऊस सुरू झाला होता? सांगा मला। कॉल करायचा नंबर आहे माझा 9607007935, हा माझा नंबर आहे 9607007935। नांदेड फटाफट नंबर डायल करो और बात करो नमस्ते। तब तक श्रेया घोषाल की आवाज आपके पास, संजू मूवीचं गाणं आहे कर हर मैदान फतेह, ऐकवतोय थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत आपके साथ, गुड मॉर्निंग, बजाते रहो।